वंदे गुरुणां चरणारविंदे संदर्शित स्वात्म सुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हालाहल मोह शांतये कुंडली कवरदे हरि विठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। आत्म्या सारीखे एक असावे माते दृष्टांतासी द्यावे दृष्टांत मिसे समजावे कैसे तरी। ऐसी आत्मस्थिति संचली तेथ माया कैसी झाली जैसी आकाशी वाहिली झुळक वायूची। वायूपासूनी तेज झाले तेजापासूनी आप निपजले आपापासूनी आकारले भूमंडळ। भूमंडळापासूनी उत्पत्ती जीव झाले नेणो किती परंतु ब्रह्म आदि अंती व्यापूनी झाले। इथपर्यंत आपलं झालेलं होतं। शिष्यांनी प्रश्न विचारला किंवा समर्थांनीच प्रश्न उपस्थित केला की एक अक्षर अव्यय अविनाशी असं तत्व उपस्थित असताना जड जगत झालंच कसं। जे निर्गुण निराकार आहे त्याच्यापासून आकार निर्माण झालाच कसा। निर्गुण म्हणजेच गुणरहित, मग गुण आले कुठून। त्याच्यावर समर्थांनी जैसी आकाशी वाहिली झुळक वायूची हा भास झाला असं समजा। आकाशामध्ये जशी वायूची झुळूक व्हावी तसं झालं असं उत्तर दिलं खरं, पण त्याच्यातूनच त्या उत्तरातूनच एक उपपत्ती निर्माण झाली। वायूपासूनी तेज झाले तेजापासून आप निपजले आपापासून आकारले भूमंडळ। भूमंडळापासूनी उत्पत्ती जीव झाले नेणो किती परंतु ब्रह्म आदि अंती व्यापूनी असे। ब्रह्मस्थिती निर्गुण परमात्म्याची स्थिती ही आदि म्हणजे सुरुवातीला आणि अंती म्हणजे भूतमात्र झाल्यानंतर देखील जशीच्या तशी व्यापून राहिली। मी सांगितलं की संतांना विज्ञानाचे प्रश्न विचारले जातात, जसं जगत कसं निर्माण झालं हा वैज्ञानिकांचा विषय आहे। पण संतांना विचारला गेला, बायबलमध्येही उपनिषदांमध्येही त्यासंबंधी प्रश्नोत्तरं आली आणि त्या काळामध्ये विज्ञानाचे वेगळे ग्रंथ नसल्यामुळे धार्मिक पुस्तकातच विज्ञानाचा समावेश होता असा तो काळ होता। उपनिषदांमध्ये देखील विश्वाच्या उत्पत्तीबद्दल लिहिलेलं आहे। आता विज्ञानाचे स्वतंत्र ग्रंथ आहेत आणि परमार्थाचे स्वतंत्र ग्रंथ आहेत आणि त्याचाही मेळ घालणं गरजेचं होऊन बसलं। विज्ञानाचा स्वतंत्र ग्रंथ असं सांगतो की या जगताच्या बुडाशी सर्वात बुडाशी आपल्या दृष्टीने अव्यक्त पण अणूंनी हे विश्व भरलेलं आहे, ज्याला ऍटम असं म्हटलेलं आहे त्यांनी हे विश्व भरलेलं आहे। आणि या अणूचा आकार तो अतिशय सूक्ष्म असला तरी एक दशांश मिलियन मिलीमीटर असा अंदाजांनी सांगितलेला आहे, एक दशांश मिलियन मिलीमीटर। विज्ञानाचं मी सांगतोय, परमार्थाचं सांगत नाहीये। इतका इतका छोटा हा कण आहे आणि हा जो कण आहे हा कण देखील आहे आणि हे चैतन्य देखील आहे असं शास्त्रज्ञ म्हणतात। हा एकाच वेळेला कण असतो आणि दुसऱ्या क्षणी हा चैतन्य असतो किंवा लहर असतो किंवा तरंग असतो, आणि तरंग असतो त्याच्या पुढच्या क्षणाला हा परत कण होतो, घन होतो। याची जी घनता आहे त्या घनतेमध्ये पुष्कळ आकाश सामावलेला आहे। अणूच्या म्हणजे एक दशांश मिलियन मिलीमीटर इतक्या छोट्या अणूमध्ये आकाश किती साठवलेलं आहे आणि घनता किती आहे हे सांगताना ते असं म्हणतात की एक जर संत्र एक संत्र पृथ्वी एवढं मोठं केलं, ऐका तुम्ही, एक संत्र जर पृथ्वी एवढं मोठं केलं तर त्याच्या आत असणारा जो केंद्र आहे तो केंद्र हा लिंबा एवढा दिसेल, आणि त्याच्या आत जागा किती आहे तर लिंबा एवढं केंद्र जर भारताच्या संसद भवना एवढं मोठं केलं तर त्याच्या आत असणारं खरं केंद्र मोहरी एवढं असेल, एवढा आकाश त्याच्यामध्ये भरून राहिलेला आहे। पण मुळातच ते एक दशांश मिलियन मिलीमीटर एवढा आहे, तो अणू देखील एक जिन्सी नाही, तो तीन कणांचा बनलेला आहे। त्याच्यातला एक कण मुळीच हालचाल करत नाही, तो मध्यवर्ती आहे। एक कण परिघावर फक्त फिरतो आणि एक कण मधल्या या प्रचंड आकाशामध्ये फिरतो। जो इलेक्ट्रॉन फिरतो परिघावर तो 600 मैल प्रति सेकंद एवढ्या प्रचंड वेगाने फिरतो असं शास्त्रज्ञ म्हणतात। आणि जो प्रोटॉन फिरतो तो 40,000 मैल प्रति सेकंद एवढ्या वेगाने फिरतो, आणि न्यूट्रॉन हा जागीच स्तब्ध असतो। प्रोटॉन इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉन हे जे तीन कण आहेत असे अजून 200 पेक्षा जास्त कण सापडलेत असं मी ज्यांना विचारलं त्यांनी मला सांगितलं। आणि त्यांना जर माहिती विचारली त्यांच्या स्वरूपाबद्दल तर असं लक्षात आलं की या अणूला देखील एक मन आहे, त्याच्यातून माहिती बाहेर येते, पण प्रत्येक वेळेला सातत्याने एकाच प्रकारची माहिती बाहेर येते असं नाही। ते मन चैतन्य स्वरूप आहे आणि मूलभूत कणांना एका नियमाचं बंधन नाही, त्यांच्यातून दरवेळेला काही वेगळं बाहेर पडतं जसं माणसाचं मन असावं। अणू देखील आता अंतिम तत्व राहिलेला नाही, त्याच्या आत अजून काहीतरी आहे किंवा त्याची प्रेरक शक्ती आणि काहीतरी आहे, आणि ही जी आणि काहीतरी आहे हे विज्ञानाला अजून पूर्ण जे समजलेलं नाही, परमार्थी असा दावा करतात की त्यांना समजलंय, मी काय म्हणतोय ते ऐकून घ्या। ते असं म्हणतात की सर्वात शेवटी ब्रह्म आहे, ते अव्यक्त अचिंत्य अक्षर असं आहे। वैज्ञानिक तिथं पोचतील, वैज्ञानिक पोचणारच नाहीत असं नाही, पण वैज्ञानिक तटस्थ राहून तिथं पोचतील। जगाचा बुडाशी असणारं चैतन्य वैज्ञानिकांनाही कळेल, तेच संतांना आपल्या आत कळतं. संत आणि वैज्ञानिक यांच्यात हा फरक राहतो. आपल्या आत तेच चैतन्य भरून राहिलेलं आहे असं संत सांगतात, आणि ते चैतन्य सर्व चर आणि अचराच्याही बुडाशी आहे असं संतांना समजलेलं आहे असं संत म्हणतात. येशूंच्या जीवनावरून ते लक्षात येतं. ते जशा प्रकारे दयार्द्र होते, क्षमाशील होते, व्यापक होते, ज्ञानेश्वरांच्या जीवनावरून ते लक्षात येतं, त्यांना समजले हे. एक प्रकारे चैतन्य कण, चैतन्य कण अशा प्रकारे जगताच्या बुडाशी काही आहे, आणि त्याच्याही बुडाशी त्यालाही चालवणारी एखादी शक्ती असली पाहिजे. त्या ज्याला चैतन्य म्हणतात आणि घन कण देखील म्हणतात अशा वस्तूपासून प्रकृती म्हणजे सगळं जगत बनलेलं आहे, आणि या प्रकृती आणि जगतामध्येच मानवी देह देखील येतो. मानवी देह देखील त्याच्यातूनच बनलेला आहे. मानवी देहाच्या आत असणारं चैतन्य देखील त्यांनीच प्रभावित झालेलं आहे. मग वेदांत तेच सांगतो, परमात्म्यापासूनच प्रकृती निर्माण झालेली आहे आणि परमात्म्यापासूनच जीव चैतन्य निर्माण झालेलं आहे असंच वेदांत सांगतो. परमार्थही तेच सांगतो, आणि हे सर्व ब्रह्मस्वरूपामध्ये लीन होतं. वाचा मे मनसी प्रतिष्ठितम, माझी वाणी ही मनाच्या ठिकाणी प्रतिष्ठित आहे. वाणीला ही प्रतिष्ठा आहे, ती प्रतिष्ठा मनाची आहे. जसं आता मी बोलतो आहे, माझं जे आत्ताचं बोलणं आहे ते माझ्या मनातून प्रेरित होत आहे, त्याला तुम्ही बुद्धीही समजा. मनो हृदय, हे मन हृदयाच्या ठिकाणी प्रतिष्ठित आहे. हृदयम मयी, हे हृदय माझ्या ठिकाणी प्रतिष्ठित आहे. मी जो आहे, अहम अमृत आहे, आणि हा अहम जो आहे तो अमृत स्वरूप आहे. अमृतम ब्रह्मणी, आणि हे अमृत आहे ते ब्रह्म आहे. हे समजलं का नाही समजलं सांगा. चक्षुर्मे मनसी प्रतिष्ठितम, मनोहृदये हृदयम मयी, अहम अमृते अमृतम ब्रह्मणि. माझा डोळा हा मनाच्या ठिकाणी, मन हृदयाच्या ठिकाणी, हृदय हे अमृताच्या ठिकाणी, आणि अमृत ब्रह्माच्या ठिकाणी प्रतिष्ठित आहे. म्हणून ब्रह्मापासून अमृत म्हणजे ज्याला नाश नाही असं तत्व, जे अविनाशी आहे असं तत्व, अमृतापासूनच मी, माझ्यापासूनच हृदय, हृदयापासून मन, मनापासून वाणी, दृष्टी, कान, श्रवण आणि बाहेरची सृष्टी. संतांनी प्रयत्न केला की पिंडावरून ब्रह्मांडाची ओळख व्हावी, आणि शास्त्रज्ञांना नक्की आज ना उद्या समजेल की ब्रह्मांडावरून पिंडाकडे कसं यायचं. फक्त शास्त्रज्ञांना काही मर्यादा आहेत, संतांनाही काही मर्यादा आहेत. जसं आता मी म्हणतो ते शास्त्रीय भाषेत मला सिद्ध करता येत नाही, हे तत्वज्ञान आहे, हे समजून घ्यायला लागेल. आणि वैज्ञानिकांना अशी मर्यादा आहे की सर्व एका चैतन्यापासून बनलेलं आहे असं समजल्यामुळे ते शांतीला प्राप्त होत नाहीत. ही वैज्ञानिकांची मर्यादा आहे. वस्तुत ते निर्भय व्हायला पाहिजेत. ते जन्ममृत्यूच्या पार जायला पाहिजेत. सगळीकडे तोच भरून राहिलेला आहे म्हटल्यावर ते दयाशील क्षमाशील बनायला पाहिजेत. त्याच्याऐवजी ते स्वार्थी बनताना दिसतात. माझा एक मित्र आहे, त्याचे गाईड होते. ते जेमतेम 10 दिवस भारतात आणि 20 दिवस परदेशात असं संबंध वर्षानुवर्ष त्यांचा कार्यक्रम चालला होता फार मोठ्या विज्ञान संस्थेमध्ये. पण त्यांचा जो दिवस आणि रात्र होता तो प्रयोगशाळेत, आणि प्रयोगशाळा झाली की पेग दारूचा सिगारेट डायव्हर्स पर्यंत परिस्थिती आलेली. ईश्वर तर मानत नव्हतेच, पण स्वतः दुःखात बुडालेले होते. ही बुद्धिमान माणसाची, म्हणजे जो नुसता तर्क करतो, त्याची मर्यादा झाली. म्हणून हीच गोष्ट वैज्ञानिकांना कळेल पण अनुभवाला येईल असं होईल असं सांगता येत नाही. आईन्स्टाईन सारखे जे मानवी मेंदू आहे, त्या मेंदूच्या क्षमतेचा ज्यांनी 8-10% वापर केला ते आईन्स्टाईन. 100% वापर तर सोडून द्या, आपण काही 3-4% करत असू. त्यांना मात्र हे समजलं, ते विश्वकल्याणाची भाषा बोलायला लागले. त्यांना वाईट वाटलं त्यांनी केलेल्या संशोधनातून जे निष्पन्न झालं. म्हणून 8व्या अध्यायाच्या भाषेत अक्षरम ब्रह्म परमम, सर्वात बुडाशी अक्षर असं परम म्हणजे त्याच्या पलीकडे मात्र काही नाही असं. मात्र त्या अक्षर ब्रह्माला एक स्वभाव प्राप्त होतो त्याच्या आतच असणाऱ्या गुणांमुळं, प्रकृतीमुळं. त्याला मूळ प्रकृती असं म्हटलं. त्या ठिकाणी स्वभाव अध्यात्म उच्चते असं म्हटलेलं आहे. म्हणजे मी आहे असा भाव, आणि त्या मी आहे अशा भावामध्येच स्वाभाविकपणाने त्रिगुण देखील आले. आणि मग त्याच्यातून भूत भावोद्भव कर्म विसर्गहा कर्म संज्ञिता, पंचमहाभूत आणि पंचमहाभूतांच्या विशिष्ट झटापटीतून हे विश्व तयार होणं, आणि या विश्वामध्ये अनेक प्रकारची भूत मात्र निर्माण होणं, त्यांची शरीरं निर्माण होणं, त्या शरीराला अधिभूत असं त्यांनी म्हटलेलं आहे. देह, त्या देहाच्याच आत एक चैतन्य आहे, पण देह ही चैतन्य स्वरूप आहे, कारण तो मूळ अक्षर ब्रह्मापासून आलेला आहे. पण देहाच्या ठिकाणी असणारं चैतन्य सर्वसाधारणपणाने कोणालाच माहीत नाही. माझा एक केस देखील शास्त्रज्ञांच्या दृष्टीने, वैज्ञानिकांच्या दृष्टीने चैतन्यमय आहे. माझं नख देखील चैतन्यमय असलं पाहिजे, पण ते आत्ता सांप्रत मला जड म्हणून अनुभवाला येतं. जसा हा पेपरवेट आहे, हा जड म्हणून अनुभवाला येतो, हा चैतन्य आहे असं शास्त्रज्ञ म्हणतील. म्हणून हा जो अधिभूत आहे, देह आहे, त्याच्या आत मात्र एक चैतन्य स्पष्ट प्रतीतीला येतं. त्याला अधिदैव असं म्हटलेलं आहे, त्याला जीवात्मा असंही म्हणण्याचं प्रघात आहे. आणि हा जो अधिदैव आहे, चैतन्य आहे, त्याला जेव्हा स्वरूपाविषयी ज्ञान प्राप्त होतं, यज्ञ तप स्वाध्याय याचं अनुसरण करावं, आपण केवळ देह नाही आणि आपण वारंवार जन्मणारे मरणारे सुखी होणारे दुःखी होणारे असंही नसावं अशा इच्छेने तो प्रेरित होतो तेव्हा तो यज्ञ दान तप अशा गोष्टींना अनुसरून आपणच परमात्मा या बोधामध्ये येतो त्याला अधियज्ञ असं म्हटलेलं आहे आणि हीच जगताची ही व्युत्पत्ती आहे जी माझी व्युत्पत्ती ती यांची व्युत्पत्ती तीच अनेक कोणाची व्युत्पत्ती ती सर्व प्राणीमात्रांची व्युत्पत्ती ऐसी आत्मस्थिती संचली तेथे माया कैसी झाली जैसी आकाशी वाहिली झुळक वायूची वायूपासून तेज झाले तेजापासून आप निपजले आणि हेही बरोबर आहे एकातून एक पंचमहाभूत होतात जसं वायूपासून तेज होतं आपापासून तेज होतं एकातून एक होणं हे नवीन नाहीये सृष्टीला आपापासून आकारले भूमंडळ भूमंडळापासून उत्पत्ती जीव झाले नेणो किती परंतु ब्रह्म आदि अंती व्यापून यासे पण सुरुवातीला होतं तेच शेवटी त्याच्यामध्येच ते गुणधर्म येणार जे जे काही निर्माण झाले ते तर अवघ्याची नासले मग या ठिकाणी जे निर्माण झालं त्याचा नाश होतो देह निर्माण झाला देहाचा नाश होतो झाड उगवलं झाडाचा नाश होतो एक खडक आहे त्या खडकाचा नाश होतो कोणीतरी येऊन तो खडक फोडतो त्याची माती होते निसर्गामध्ये देखील खडक फुटतात आपले आपण त्याची माती होते माती हा कुठलाच वेगळा पदार्थ नाही खडकापासूनच आलेला आहे म्हणून जे निर्माण झालं ते नाश पावलं पण ज्याच्यामुळे निर्माण झालं ते तसंच्या तसंच राहतं तरी मुळी ब्रह्म ते संचले जैसे तैसे घटापूर्वी आकाश असे घटामध्ये आकाश भासे घट फुटता न नासे आकाश जैसे याला उदाहरण देताना इथं काहीही नाही जे काहीही नाही असं म्हणतो तिथे एक घट आणून ठेवला काही नव्हतं तिथं आकाश होतच पण घट आणून ठेवल्यानंतर बाहेरचं आकाश आणि घटामधलं आकाश याच्यामध्ये आपण ओळखण करू शकतो हे बाहेरचं आकाश हे घटामधलं आकाश दैवगत्या तो घट फुटला आकाश जसंच्या तसंच राहिलं जो काल्पनिक भेद होता घटामुळे आकाश विभागला असा तो नाहीसा झाला तैसे परब्रह्म केवळ अचळ आणि आढळ तसं परब्रह्म स्वरूप आहे ते अचळ जे त्याला चळण नाही आणि अढळ ते आपल्या स्थानावरून ढळत नाही मध्ये होत जात सकळ सचराचर आणि त्या स्थितीमध्ये स चर अचर म्हणजे माझा जर विचार केला तर माझ्या ठिकाणी एक अचर आहे एक चर आहे जसा देह हा जे चर आहे त्याच्या खेरीज त्याच्या इच्छेखेरीज अचर आहे माझा हात हलतो हे आश्चर्य आहे अगेन्स्ट ग्रॅव्हिटी अशी वस्तू हलते हा मोबाईल हलेल वर जाईल आपला आपण हा हल्ला याचं कारण आत चैतन्य आहे एरवी हलूच शकत नाही म्हणून चर आहे आणि अचर आहे असं सर्वत्र आहे ते होतं आणि जातं चर देखील त्याच्यापासूनच निर्माण झालेलं आहे, अचर देखील त्याच्यापासूनच निर्माण झालेलं आहे. जे जे काही निर्माण झाले ते आधीच ब्रह्मे व्यापिले. कोणाच्याही दृष्टिकोनातून घ्या, वैज्ञानिकांच्या म्हणजे आधुनिक जिथपर्यंत विज्ञान पोचलेलं आहे ते जरी पाहिलं तरी देखील आधीच त्या तत्वाने ते व्यापलेलं आहे जे निर्माण झालं ते. आणि ऋषी मुनींनी उपनिषदांनी भगवद्गीतेनी ज्या ब्रह्मतत्वाबद्दल सांगितलं त्या ब्रह्मतत्वापासूनच ते आधी होतं आणि त्याच्यापासूनच सर्व निर्माण झालं. सर्व नाशता उरले अविनाश ब्रह्म. म्हणून या सगळ्या जगताचा जरी नाश झाला तरी देखील ती मूळ स्थिती जशीच्या तशीच राहील. ऐसे ब्रह्म जे अविनाश तेची सेविती ज्ञाते पुरुष. असं जे ब्रह्म आहे किंवा अविनाश तत्व आहे त्याचं सेवन करतात, त्या भावात राहतात, ते कंझ्युम करतात, ते स्वीकारतात. जे ज्ञाते आहेत ते ज्ञाते आपण अविनाश ब्रह्म हा भाव सतत स्वीकारत असतात. अशा प्रकारे तत्व निरसने आपण असं आपण लाभे. असं जे ब्रह्म आहे ते ब्रह्म तत्व निरसना उपरांत ज्ञाते विवेकानी सगळी तत्व त्याचं निरसन होतं. ते निरसन करून ब्रह्माला प्राप्त होतात. तत्वे तत्व मिळविले त्यासी देह नाम ठेविले. तत्वामध्ये तत्व मिसळलं त्याला देव त्याला देह असं म्हटलं. ते ज्ञाते जाणते पुरुषी शोधिले तत्वे तत्व. तत्व झाडा निशेष होता तेथे झाली देह तेथे निमाली देह अहंता. तत्वच एकमेकांपासून वेगळी काढली तर ज्याला ज्याचा अहंकार धरायचा असा कोणताच पदार्थ देह या नावाचा राहत नाही. निर्गुणी निर्गुण ब्रह्मी ऐक्यता विवेके झाली. म्हणून एका बाजूनी देह नाहीसा झाला आणि दुसऱ्या बाजूनी निर्गुण ब्रह्माशी ऐक्य झालं. विवेके देहाकडे पाहिले तो तत्वे तत्व ओसरले. आपण काही नाही आले प्रत्ययासी. आपला आपण शोध घेता आपली ते माईक वारता. तत्वांती उरले तत्वता निर्गुण ब्रह्म. आपला आपण अशा पद्धतीने शोध घ्यायला गेला तर ज्याला मी प्रथम आपण किंवा मी म्हणतो तो संपून जातो, तो नाही असं लक्षात येतं. पण नाही हे ज्याच्या लक्षात येतं तो उरतो, तो निर्गुण ब्रह्म आहे. आपणाविणे निर्गुण ब्रह्म हेची निवेदनाचे वर्म. तुमच्या लक्षात आहे ना आत्मनिवेदनाविषयी चाललेलं आहे. आपल्याखेरीज आपणाविणे निर्गुण ब्रह्म म्हणजे तिथं मीपणा नाही आणि निर्गुण ब्रह्म केवळ आहे असा भाव. हेची निवेदनाचे वर्म. तत्वासरीसा गेला भ्रम मी तूपणाचा. तत्वासरीसा तत्वाच्या योगाने तत्व नाहीशी झाल्यामुळं मी आणि तू हा भ्रम भाग संपून गेला. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्परगुरु ज्ञानदेव भगवंत ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम् ओम शांति शांति शांति। हरि 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 ज्ञानोपा माहुली प्रभु स्वामी बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि।